नमस्कार, मी राजेंद्र खेर. प्रतिदिनी मी स्टोरीटेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. 365 दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे. आज आपण चौथ्या अध्यायातील 40, 41 आणि 42 या 3 श्लोकांचा एकत्रित विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. योगसंन्यस्त कर्माणं ज्ञान संछिन्न संशयम्, आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. तस्माद् ज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः चित्तवैनं संशयं योगम्.
Sample complete. Ready to continue?